विषय प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो. आपण आयुष्यात वेगवेगळे अनुभव घेतो. कधी गोष्टी जमतात, कधी जमत नाहीत. जेव्हा काही छान होतं तेव्हा आनंद होतो, आणि जेव्हा काही चुकतं तेव्हा वाईट वाटू शकतं. पण हे दोन्ही अनुभव महत्त्वाचे असतात. जेव्हा यश मिळतं तेव्हा कळतं हे योग्य केलं, आणि जेव्हा काही जमलं नाही तेव्हा समजतं पुढच्या वेळी वेगळं करता येईल. समजा तुम्ही एखादा निर्णय घेतला, जसं की एखादी वस्तू विकत घेणं किंवा काहीतरी करून पाहणं. तो निर्णय योग्य ठरला तर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. पण जर तो निर्णय चुकला तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट कळते, काय टाळायचं. आणि हाच अनुभव पुढचा निर्णय अधिक चांगला बनवतो. पण लक्षात ठेवा, सगळे अनुभव स्वतः घेऊन बसायची गरज नसते, कारण तेवढा वेळही आपल्याकडे नसतो. इतरांच्या अनुभवातूनही आपण खूप काही शिकू शकतो. म्हणूनच म्हणतात, पुढच्या स्टेज मागचा शहाणा. याचा अर्थ असा की इतरांच्या चुका पाहून आपण स्वतःला सुधारू शकतो. म्हणजेच अनुभवामुळे आपली समज वाढते, आपण अधिक विचारपूर्वक निर्णय घ्यायला शिकतो. म्हणूनच प्रत्येक अनुभव महत्त्वाचा असतो, आपला असो किंवा इतरांचा. पुढच्या वेळी काही चुकलं तर स्वतःला विचारा, या अनुभवामुळे मी पुढच्या वेळी काय वेगळं करणार. हाच विचार तुम्हाला पुढे नेतो. बाल उद्यमी यात्रा.